आकाश मणिपुरजी प्रादेशिक खबरा विभागावर मी मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबरो देता. राज्यांतल्या बायलां आनी चलयांच्या सुरक्षेच्या फाटभुंयेर आतां गोंय महिला आनी भुरगीं विकास खात्या वतीन राज्यांतल्या अंगणवाडींनी आत्मरक्षणाचे धडे दिवपी खासा मोहीम चालीक लायतले अशी माहिती मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. बायल मनशांक सुरक्षा दितना स्वताचेर केन्ना वायट प्रसंग आयलो जाल्यार आत्मरक्षण कशें करप हे विशीं प्रशिक्षण दिवपी कार्यशाळा कांय अंगणवाडींनी सुरू जाल्या आनी ह्या कार्यशाळेक महिला तशेंच चलयां कडल्यान उपाट प्रतिसाद मेळटा अशें राणे हांणी म्हळां. सशक्त नारी ही मोहीम देशभर चालीक लायतना बायल मनशांच्या सुरक्षेक लेगीत म्हत्व आसा. तांकां आत्मनिर्भर सक्षम आनी निदर करपाच्या वचनाक कटिबद्ध आसतना भाजपच्या सरकारान हो म्हत्वाचो उपक्रम चालीक लायला अशें राणे हांणी सांगलें. केंद्रीय घर मंत्रालयान 2025 वर्सा खातीर गोंयच्या दिवचल पुलीस स्थानकाक भारतांतल्या 5व्या क्रमांकाचे उत्कृष्ट पुलीस स्थानक जाहीर केला. दिवचल पुलीस निरीक्षक विजय राणे, उपअधीक्षक श्रीदेवी बी व्ही आनी तेन्नाचे पुलीस अधीक्षक राहुल गुप्ता हांच्या फुडारपणाखाला दिवचल पुलीस स्थानकान गुन्यांवकारी नियंत्रण आनी सोदांत उत्कृष्ट कामगिरी केल्ली. तशेंच फाटल्या 6 महिन्यांत पुलीस स्टेशनान मुळाव्या सुविधांनी वाड केल्ली. भुरग्यां खातीर कूड, जीम, कर्मचाऱ्यां खातीर दर्जेदार कॅन्टीन, नितळसाण बॅरेक्स आनी हेर गजालींचो आतां आसपाव आसा. सप्टेंबरांत घर मंत्रालयाच्या खासा पंगडान केल्ल्या सर्वेक्षणांत ह्या सगळ्या निकशांचो विचार केल्लो. दिवचल पुलीस स्टेशनाक राष्ट्रीय पांवड्यार मेळिल्ली मान्यताय ही गोंय पुलीस आनी घर विभागा खातीर अभिमानाची गजाल आसा अशें मानतात. गोंय सरकाराच्या माहिती तंत्रज्ञान आनी पर्यटन खात्यान सरला एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड बरोबर समजिकायेची कबलात केल्या. हे वरवीं पर्यटन आनी तंत्रज्ञान मळार नव्यो शिम्यो उक्त्यो जातल्यो. राज्यांत प्रगत डिझायन आनी उदरगत केंद्र स्थापन करपाची आनी गोंयच्या फुडाराच्या पर्यटना खातीर प्रणालींचो आस्पाव करपाची बुन्याद ह्या कबलातींतल्यान जाता. पाट्यार पर्यटन भवनांत जाल्ल्या ह्या कार्यावळीक माहिती आनी तंत्रज्ञान आनी पर्यटन मंत्री रोहन खंवटे, माहिती आनी तंत्रज्ञान खात्याचे संचालक कबीर शिरगांवकार, पर्यटन खात्याचे संचालक केदार नायक आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. गोंयांत मुखेल वेंचणूक अधिकारी सीईओ कार्यालयान काल जाहीर केल्ल्या प्रमाण राज्यांत चालू आशिल्ल्या खासा सघन पुनरावृत्ती एसआयआर खाला काल दनपारां 4 वरां मेरेन 99 पुज्य 1% म्हळ्यार 11,80,421 गणना फॉर्म एकठांय केल्यात आनी तांचे डिजिटायझेशन केलां. सध्या राज्यांत 11,85,034 मतदार आसात. मुखेल वेंचणूक अधिकारी कार्यालयान सगळ्या मतदारांक विनंती केल्या की जाणी अजून तांची गणना फॉर्म सादर करुना तांणी ते बेगीनात बेगीन सादर करचे. गणना फॉर्म सादर करपाची निमाणी तारीख 11 डिसेंबर मेरेन वाडयल्या. गोंय विद्यापीठांतले राज्यशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक रावजी गांवकार हांणी मतदार वळेरेच्या खाशेल्या पडताळणी विशीं म्हायती दिली.
डियर सिटिझन्स, युअर वोट इज युअर वॉयस अँड एव्हरी वॉयस मॅटर्स. द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इज कंडक्टिंग द स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ऑफ द इलेक्टोरल रूल, गिविंग इच एलिजिबल सिटिझन्स अँड ऑपॉर्च्युनिटी टू एन्श्युअर देअर नेम इज करेक्टली इन्क्लुडेड इन द वोटर्स लिस्ट. I appeal to all the residents to actively participate in this important democratic exercise.
जिल्हा पंचायत वेंचणुके खातीर भाजपान आतां मेरेन 40 उमेदवार जाहीर केल्यात. 7 जाग्यांचेर अपक्षांक तेको दितले जाल्यार मोगोक 3 सुवाती मेळ्यात अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी दिल्या. गोंय वेचायेन नोंद केल्ल्या प्रमाण काल पणजेन चडांत चड तापमान 33.6 सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 24.7 सेल्सियस नोंद जाला. 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 मेरेन जाल्ल्या खेळो इंडिया युनिव्हर्सिटी खेळा सर्तीन गोंय विद्यापीठान दादल्यांच्या बीच व्हॉलीबॉलान दुसरी सुवात मेळयल्या. चेन्नयच्या एसआरएम आयएसटीचेर 2-1 अशी जैत मेळून ह्या पंगडान लीग मोहिमेक सुरवात केली. उपांत्य फेरयेत गोंय विद्यापीठान कोयंबतूराच्या करपगम अकादमी ऑफ हायर एज्युकेशनाक 2-0 असो हारयलो, पूण फायनलीन गोंय विद्यापीठ चेन्नयच्या एसआरएम आयएसटी कडेन 2-0 अशी हार खावची पडली. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळ 7 वरांक.